नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या दुपारच्या बातमीपत्रात मी ओंकार माहूरकर आपलं स्वागत करतो. वस्त्रोद्योग हा भारताच्या सांस्कृतिक वैविध्याचं उदाहरण असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रम मालिकेच्या 124 भागात ते आज बोलत होते. येत्या 7 ऑगस्टला साजरा होत असलेल्या 10व्या राष्ट्रीय हातमाग दिवसाच्या अनुषंगानं बोलताना पंतप्रधानांनी देशभरात आज 3000 अधिक वस्त्रोद्योग स्टार्टअप कार्यरत असल्याचं सांगत या स्टार्टअप एप्सनी भारताच्या हातमाग क्षेत्राला नवी ओळख देत वैश्विक उंची प्राप्त करून दिल्याचं नमूद केलं. यासंदर्भात बोलताना पंतप्रधानांनी पैठण इथल्या पैठणी विणकर कविता ढवळे यांचा उल्लेख केला. ते म्हणाले,
महाराष्ट्र के पैठण गांव की कविता धवले पहले एक छोटे से कमरे में काम करती थी. न जगह थी और न ही सुविधा. सरकार से मदद मिली, अब उनका हुनर उड़ान भर रहा है. वो 3 गुना ज्यादा कमा रही है. खुद अपनी बनाई पैठणी साड़ियां बेच रही है.
कविता ढवळे यांनी या संदर्भात आकाशवाणीशी बोलताना आनंद व्यक्त केला. पंतप्रधानांनी फक्त आपलीच नव्हे तर पैठण इथं कार्यरत असलेल्या सर्व हातमाग विणकरांच्या कार्याची नोंद घेतल्याची भावना ढवळे यांनी व्यक्त केली. त्या म्हणाल्या,
मन की बात मध्ये माझं प्रधानमंत्र्यांनी नाव घेतलं आणि मला फार खूप आनंद झाला की त्यांनी मन की बात साठी माझं निवड केली. त्यांनी आमच्या कारागिरांची नोंद घेतली. एवढ्या मोठ्या कार्यक्रमामध्ये त्यांनी आम्हाला दाखवलं, त्याच्याबद्दल मी खूप खूप आभार व्यक्त करते. आणि ही नोंद फक्त माझीच, कविता ढवळे माझीच नाही, तर इथे पैठणमध्ये काम करणाऱ्या 300 कारागिरांची नोंद घेतली असं मला वाटलं.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या 12 किल्ल्यांना युनेस्कोचं मानांकन, शुभांशु शुक्ला यांचा अंतराळ प्रवास, 23 ऑगस्टचा राष्ट्रीय अंतराळ दिवस, स्वातंत्र्य दिनासह स्वातंत्र्य लढ्यात ऑगस्ट महिन्यातल्या विविध चळवळी, लोकमान्य टिळक तसंच खुदिराम बोस यांची पुण्यतिथी, हस्तलिखितांचं जतन आणि वारसा हस्तांतरण, स्वच्छ भारत मिशन, जागतिक पोलीस आणि अग्निशमन स्पर्धा, विद्यार्थ्यांचं ऑलिम्पियाड तसंच क्रीडा स्पर्धा यासह विविध विषयांवर पंतप्रधानांनी भाष्य केलं. नागपंचमी, रक्षाबंधन, जन्माष्टमी आदी सणांच्या पंतप्रधानांनी देशवासियांना शुभेच्छा दिल्या. दरम्यान तामिळनाडूत महान चौल सम्राट राजेंद्र चौल यांच्या जयंती महोत्सवात पंतप्रधान आज सहभागी होणार आहेत. राजेंद्र चौल यांच्या स्मरणार्थ एक नाणंही पंतप्रधानांच्या हस्ते जारी होणार आहे. सम्राट राजेंद्र चौल यांच्या आग्नेय आशियाच्या सागरी मोहिमेला 1000 वर्ष पूर्ण होत आहेत. उत्तराखंडच्या हरिद्वारमध्ये आज सकाळी मनसादेवी मंदिरात चेंगराचेंगरी झाली असून या दुर्घटनेत 6 जणांचा मृत्यू झाला तर अनेक जण जखमी झाले. विजेची तार पडल्यानं चेंगराचेंगरी झाल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलं. या दुर्घटनेत झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जगातील सर्वात लोकप्रिय अव्वल लोकशाहीवादी नेते ठरले आहेत. अमेरिकेतील माहिती विश्लेषण संस्था मॉर्निंग कन्सल्टंटच्या सर्वेक्षणात पंतप्रधान मोदींना 75% गुणांकन मिळालं. या सर्वेक्षणात दक्षिण कोरियाचे अध्यक्ष दुसऱ्या क्रमांकावर तर अर्जेंटिनाचे अध्यक्ष तिसऱ्या क्रमांकावर आहेत. काल पंतप्रधानांनी त्यांच्या कार्यकाळातील 4,079 दिवस पूर्ण केले. आता ते भारताचे सलग जास्त काळ राहणारे दुसरे पंतप्रधान बनले आहेत. जम्मू काश्मीरमधील पवित्र अमरनाथ यात्रा विना अडथळा सुरू आहे. चोख सुरक्षा व्यवस्थेत जवळपास 2200 आसपास यात्रेकरूंचा 25वा जत्था जम्मूच्या भगवतीनगर आधार शिबिरातून पुढच्या प्रवासाला आज सकाळी रवाना झाला. संसदरत्न पुरस्कारानं 17 खासदारांना त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीसाठी गौरवण्यात आलं आहे. नवी दिल्लीत यावर्षीचे संसदरत्न पुरस्कार संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांच्या हस्ते काल प्रदान करण्यात आले. यात महाराष्ट्रातील डॉ मेधा कुलकर्णी, नरेश म्हस्के, वर्षा गायकवाड, सुप्रिया सुळे, अरविंद सावंत, श्रीरंग बारणे, स्मिता वाघ आदी 7 खासदारांचा समावेश आहे. नांदेडच्या विष्णुपुरी प्रकल्पात पाण्याची आवक सुरूच असल्यानं आज सकाळी प्रकल्पाचा 4था दरवाजा उघडण्यात आला. गोदावरी नदीपात्रात 1668 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू आहे. नांदेड महापालिकेनं खबरदारीच्या उपाययोजना म्हणून शहर परिसरात गोदावरी नदीकाठी जीवरक्षक दल तैनात केले आहेत. भंडारा जिल्ह्यात पोलिसांनी शालेय पोषण आहारातील तांदूळ अन्यत्र नेणारा ट्रक पकडला आहे. खरबी इथं साईबाबा राईस मिलसमोर काल ही कारवाई करण्यात आली. ट्रकमधील 210 तांदळाची पोती शालेय पोषण आहाराची असल्याचं निष्पन्न झालं असून या प्रकरणी संबंधित मालक आणि ट्रकमधील दोघांवर गुन्हा नोंदवण्यात आला. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक ठिकाणी अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं.